chinimandi.com पॉडकास्ट. जुलैमध्ये मान्सूनचा पाऊस 10% कमी झाला तर उर्वरित 2 महिन्यात मान्सून सामान्य राहील. भारतीय हवामान शास्त्र विभागाने शुक्रवारी सांगितले की जुलैमध्ये मान्सूनचा पाऊस 10% कमी झालाय, परंतु हंगामाच्या उर्वरित 2 महिन्यात मान्सून सामान्य राहील. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की उत्तर आणि मध्य भारतातील काही भागात पाऊस कमी पडत असल्याने जुलै महिन्यात पावसाच्या तुलनेत 10% वाढ झाली. जून मध्ये पाऊस सामान्यपेक्षा 17% जास्त होता. जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या 103% घसरण होण्याचा अंदाज विभागाने व्यक्त केला होता, जो सामान्य श्रेणीत येतो. जून मध्ये ते सामान्यपेक्षा 17% जास्त होते. दीर्घकालीन अंदाजानुसार विभाग म्हणतो की दीर्घ मुदतीच्या सरासरीवर ऑगस्ट मध्ये 97% पाऊस पडण्याची शक्यता आहे. हंगामाच्या उर्वरित 2 महिन्यात एकूणच देशात दीर्घ मुदतीच्या सरासरीच्या 104% पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य विभागात 18% कमी पाऊस. 1961 ते 2010 या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरी पाऊस 88.88 सेंटीमीटर आहे. दीर्घ मुदतीच्या सरासरीच्या 96% ते 104% सामान्य मानले जाते. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात अधिकृतपणे मान्सूनचा हंगाम मानला जातो. हवामान खात्याच्या वायव्य विभागात मान्सून पाऊस 18% कमी होता. यात राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मान्सूनच्या पावसात अनुक्रमे 49% आणि 61% खाली आलाय. दिल्लीत 24% कमी होते. मध्य भारतात मान्सूनचा पाऊस 4% कमी नोंदवला गेला. त्यात गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव यांचा समावेश आहे. दक्षिण द्विकल्प विभागात अधिक पाऊस. दक्षिण द्विकल्प विभागात सामान्यापेक्षा 12% अधिक पाऊस झाला. या विभागात आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप आणि पॉंडेचेरी यांचा केंद्रशासित प्रदेश आहे. पूर्व आणि ईशान्य विभागातही सामान्यापेक्षा 12% अधिक पाऊस झाला. बंगाल, बिहार, झारखंड आणि ईशान राज्ये या विभागात येतात.